స్వయం ప్రకాశం సంసిద్ధం స్వరూపానంద సద్గురుం పావనం పరమం శాంతం పావసేవాసినం భజే సోహం సిద్ధి సుసంపన్నో నాదసంధాన సంస్థితః వీతరాగో విశేషశ్చ శ్రీగురుః పాతు మాం భవే జ్ఞానేషాంఘ్రి సరోజలుబ్ధమధుపః స్వామీ స్వరూపాంకితః సంతానాన్వచనానుభూతిపథిక సాక్షీ స్వయం కాపడి కార్హస్థే కిల ఏకనాథ సదృశో వృత్తౌ తుకారామవత్ సోహం యోగరతం కృతార్థ చరితం వందే యతిం మాధవం. आजच्या आनुषंगिक साधनेच्या केंद्रामध्ये आपण श्वासावर नाम घेणार आहोत. बऱ्याच वेळेला श्वासावर नाम घेणं हे कशा रीतीने करायचं किंवा श्वासावर नाम घेताना एक प्रकारे दडपण येणं किंवा छातीवर ताण पडणं अशा प्रकारचा अनुभव साधकांना येतो आणि श्वासावर नाम घेणं ही अंतरंग साधना आहे असं तर आपण ऐकलेलं असतं किंवा वाचलेलं असतं. आणि करायला गेलं तर मात्र आपल्याला जरा जमणं कठीण जातं असंही होतं. आपण काय काय करणार आहोत ते मी तुम्हाला सांगतो. खरं म्हणजे हे सर्व सांगितल्यानंतर मग मध्ये मी बोलण्याची देखील आवश्यकता भासू नये किंवा सूचना दिल्यासारखं बोलण्याची आवश्यकता भासू नये. तरी देखील सर्वांना बरोबर घेऊन जाणं आणि एकाच वेळेला सर्वांनी साधना करणं याकरता केवळ मी मध्ये थोडासा बोलेन. श्वासावर नाम घेण्याच्या या साधनेच्या प्रारंभी आपण थोडी प्राथमिक तयारी करण्यासाठी वेळ देणार आहोत. ही प्राथमिक तयारी म्हणजे प्रथम परमात्म स्वरूपाचं जे लक्षण शास्त्रांमध्ये आलेलं आहे त्या लक्षणाचं चिंतन. उदाहरणार्थ तो अक्षर आहे, अविकारी आहे, अव्यक्त आहे, अचिंत्य आहे, जन्म मरण रहित, अविनाशी, चैतन्य मात्र, जाणीव मात्र, शांत स्वरूप, आनंद स्वरूप आहे. अशा प्रकारचं चिंतन परमात्म्याचं आपण करणार आहोत. आपण श्रीराम हे नाम श्वासावर घेणार असल्यामुळं या परमात्म्यालाच श्रीराम म्हणतात. परमात्मा आणि श्रीराम हे एकरूप अशा प्रकारचं ही चिंतन आपण थोडा वेळ करणार आहोत. जसं परमात्मा आणि श्रीराम एक परमात्म्याचंच नाम श्रीराम पण आपल्या मनावर संस्कार श्रीराम ही एक व्यक्ती म्हणून देखील आहे ज्याला आपण अवतार म्हणू. असं असल्यामुळं त्या श्रीरामांचं जे अवतार आहेत त्यांचं नाम देखील परमात्म स्वरूप आहे असंही थोडा वेळ आपण समजावून घेऊ. त्यामुळं अवतार राम परमात्मा श्रीराम हे दोन्ही मिळून निर्गुण परमात्मा अशा प्रकारची भावना पक्की होण्यासाठी मदत होईल. हा श्रीराम अथवा परमात्मा शांती रूपानी प्रेम रूपानी आपल्या हृदयाच्या ठिकाणी आहे अशा प्रकारची भावना थोड्या वेळ आपण करणार आहोत. त्यानंतर याचाच अर्थ असा की मगाशी जे परमात्म्याचं अक्षर अविनाशी अव्यक्त सच्चिदानंद असं परमात्म्याचं रूप आपण त्याचं चिंतन केलेलं होतं अगदी सुरुवातीला, तर तोच परमात्मा आपल्या हृदयाच्या ठिकाणी देखील आहे अशा प्रकारची भावना धरून आपण चिंतन करणार आहोत. आपल्या हृदयापाशीच तो परमात्मा आहे, आपणच परमात्मा स्वरूप आहोत असं चिंतन करणार आहोत. अर्थात परमात्मा आणि राम एक असल्यामुळं हृदयाच्या ठिकाणीच तो राम अर्थात परमात्मा आहे, त्यामुळे हृदयापाशी आपण थोडा वेळ श्रीराम या शब्दाचं स्मरण करणार आहोत. यालाच नामस्मरण असं म्हणतात. ही एवढी सगळी पूर्वतयारी मी तुम्हाला सांगतो श्वासावर नाम घेण्याची. या पूर्वतयारीनंतर आपण नाम घेणार आहोत. हे जे नाम आपण घेणार आहोत ते प्रत्येक श्वासाबरोबर घेणार आहोत. हृदयात भावलेला परमात्मा रामरूप तोच प्रत्येक नामाबरोबर श्रीराम या शब्दाचे देखील आपण दोन भाग करणार आहोत. कृपया लक्षात घ्या, श्वास घेताना फक्त श्री असं आपण म्हणू आणि सोडताना राम असं म्हणू. याचं कारण असं की श्वास खूप दीर्घ झाला की दडपल्यासारखं होतं तर त्रास होतो, त्यामुळे जो नैसर्गिक श्वास आहे त्या नैसर्गिक श्वासावर आपल्याला हे नाम बसवायचं आहे. असं असल्यामुळं श्री आणि राम असं छोटं नाम आपण श्वास घेताना आणि सोडताना नंतर मग असं करणार आहोत की श्री म्हणून नाम श्वास घेतल्यानंतर सोडायच्या पूर्वी एक छोटासा कुंभक करणार आहोत. कुंभक याचा अर्थ श्वास सोडण्याच्या पूर्वी श्वास किंचित काळ रोखून धरण्याची स्थिती. आणि या किंचित काळ श्वास रोखून धरलेल्या वेळेमध्ये आपण मगाशी चिंतन केलेला परमात्मा भाव ठेवायचा आहे आणि मग श्वास सोडताना राम असं म्हणून आपण श्वास सोडू आणि श्वास सोडून श्वास घेईपर्यंत किंचित काळ परत शून्यावस्था येते तेव्हाही परमात्म्याचंच अधिष्ठान आहे हेही पाहू. आणि मग सर्वात शेवटी असं नाम थोडं दीर्घ काळ घेतल्यानंतर जेव्हा आपल्याला नाम थांबवावं असं वाटेल आणि त्या भावामध्ये एकरूप होऊन थांबावं बसून राहावं असं वाटेल त्यावेळेला आपण ध्यान सदृश असं थांबून राहणार आहोत. हे आपलं थांबणं मात्र त्यावेळेला चिदाकाशाच्या प्रांतामध्ये असेल. आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं अशा करता मी हे सगळं सांगतो आहे की काय करणार आहोत हे लक्षात आलं म्हणजे मग त्याच्यानंतर आपल्याला या गोष्टी एका पाठोपाठ करणं सोपं जाईल, सुलभ जाईल. आपल्यापाशी फार वेळ नाहीये हे सांगण्यामध्ये देखील जवळपास 10 मिनिटं गेलेली आहेत. त्यामुळे आता 40 मिनिटं आपल्याकडे आहेत. आपल्याला हे जे नाम घ्यायचं आहे अनुषंगिक नाम हे पूर्ण तयारीने घ्यायचं आहे, पूर्ण प्रयत्नांनी घ्यायचं आहे. आता या ठिकाणी कुठलाही बेसावतपणा चालणार नाही असं आपल्या स्वतःला बजावून आपल्याला हे नामस्मरण करायचं आहे. आपण सर्वजण डोळे मिटून बसू. शांत स्तब्ध आपलं बसणं सरळ किंवा ताठ असावं पण त्याच्यात ताण नसावा, त्यामुळे थोडे खांदे हलवून देखील तुम्ही ताण सोडून द्या. तुमचे मान देखील जरा हलवून सैलपणा येऊ दे. तुमचे डोळे घट्ट मिटलेले अथवा ताणून धरलेले नसावेत. भुवया देखील ताणलेल्या नसाव्यात, सहज डोळे मिटलेले असावेत. कानशिलावर कपाळावर ताण नको. गाल ओघळलेले असावेत, धरून ठेवू नका, अगदी सोडून द्या सैल. जबडा सैल ठेवण्यामध्ये खालचे दात देखील आपोआप खालच्या बाजूला येतील. एकमेकांवर दाबलेल्या स्थितीत नको, त्यामुळे तुम्हाला अजून आरामदायी वाटेल. ओठ मिटलेले असतील. मानेपासून लहान मेंदूपर्यंतच्या भागावर देखील ताण नाही. गाल सैल सोडलेले. चबड्याचा खालचा भाग, हनुवटीचा भाग, दातांपासून आतल्या आत विलग. तुम्हाला लक्षात येईल की याच्यात देखील बरच सुख आहे. तुम्ही किती ताण चेहऱ्यावर वागवत असता तो सगळा रिकामा करा. निर्विचार परमात्मा स्वरूपाचं चिंतन अशा स्थितीत करायचं आहे. परमात्मा अक्षर, अविनाशी, अव्यय या शब्दाचे अर्थ समजून घ्या. क्षरता नाही, कमी होणं नाही, तो अक्षर. व्यय नाही, खर्च नाही, तो अव्यय. व्यक्तता नाही तो अव्यक्त. आकार नाही तो निराकार. ज्याच्या संबंधी चिंतन करता येत नाही म्हणून अचिंत्य. जो इंद्रियांनी मनानी बुद्धीनी लक्षित होत नाही म्हणून अलक्ष. ज्याच्या स्वरूपाचा विनाश नाही म्हणून अविनाशी. जो चैतन्य मात्र आहे जड नाही. शांत सुख आनंद स्वरूप. आता मी फक्त शब्द उच्चारतो, अर्थ तुम्ही डोळ्यासमोर आणा. अक्षर अव्यय अव्यक्त अलक्ष. निराकार. अविनाशी. चैतन्य मात्र. शांत सुख प्रेम. आनंद स्वरूप परमात्मा. परमात्म्याच्या अनेक नामांपैकी राम हे एक नाम परमात्म्याचंच. आपल्या संस्कारांप्रमाणे कोदंडधारी अवतार पुरुष राम हाही परमात्मा. परमात्म्याचं एक नाम श्रीराम आणि सगुण देवाचं नाव श्रीराम. सगुण आणि निर्गुण एक रूप, मूळ देव निर्गुण परमात्मा. म्हणून श्रीराम याचा अर्थ अक्षर अव्यय. अव्यक्त अलक्ष. निराकार. अविनाशी. चैतन्य रूप. शांत. सुख. प्रेम. आनंद रूप परमात्मा. आपल्या हृदयापाशी लक्ष द्यायचंय. आपल्या हृदयापाशी परमात्मा राम नामाच्या स्मरणाने आहे. हृदयाकडे लक्ष. मनातल्या मनात म्हणा श्रीराम. माझ्या मागोमाग मनातल्या मनात उच्चार करा श्रीराम म्हणजे अक्षर, अर्थाकडे लक्ष देत उच्चार करायचा आहे, अव्यय अव्यक्त, अलक्ष, निराकार, चैतन्य मात्र, अविनाशी, शांत, सुख, प्रेम, आनंद स्वरूप, परमात्मा, हृदयाकडे लक्ष, हृदय परमात्मा भावाने भरलेला आहे अशी भावना आता इतके मोठे शब्द न उच्चारता, भरपूर शब्द न उच्चारता, फक्त सत, चित आणि आनंद या शब्दातच हा सगळा अर्थ भरलेला आहे. त्यामुळे सत, चित आणि आनंद याचीच फक्त भावना करायची. श्रीराम माझ्या मागोमाग म्हणायचं मनातल्या मनात, म्हणजे सत, अविनाशी, चित, चैतन्य रूप, शांत, सुख, प्रेम, आनंद स्वरूप परमात्मा, परमात्म्याच्या भावात एक मिनिट भर स्तब्ध थांबा, हृदयाकडे लक्ष. हृदयाकडे लक्ष, माझ्या पाठोपाठ मनातल्या मनात शब्दांचा उच्चार करा. श्रीराम म्हणजे सत, अविनाशी। चैतन्य मात्र शांत सुख प्रेम आनंद रूप परमात्मा हृदयाकडे लक्ष संपूर्ण परमात्मा भाव आता माझ्या पाठोपाठ हृदयाच्या ठिकाणी नामाचा मनातल्या मनात उच्चार मात्र परमात्म्याच्या लक्षणांचा आपोआप बोध व्हायला पाहिजे तेवढे शब्द आता उच्चारायचे नाहीत। श्रीराम म्हटल्याबरोबर सच्चित आनंद सुख प्रेम शांत स्वरूप असा अर्थ आपल्याला प्रतीत व्हावा। फक्त नामस्मरण करणार आहोत परमात्मा भावाने। मी उच्चारतो माझ्या पाठोपाठ मनातल्या मनात केवळ उच्चार कराल। श्रीराम त्याच्यानंतर किंचित वेळ मी थांबेल त्यावेळेला त्या भावाशी समरस व्हा। श्रीराम 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 आता आपला श्वास नैसर्गिक श्वास चाललेला आहे त्याच्यावर श्वास घेताना श्री शब्द उच्चारा सोडताना राम शब्द उच्चारा। हृदय भूमीकडे लक्ष आणि परमात्मा भावना कायम। मुद्दाम मोठा श्वास घेऊ नका। चाललेला प्रत्येक श्वास हृदय भूमीकडं परमात्मा भावाकडं लक्ष। श्वासावर श्री श्वास घेताना सोडताना राम। बाहेर जग आहे हे विसरून जा. तुमच्या ठिकाणी देखील हृदय भूमी खेरीज काही आहे हे विसरून जा. तिथं परमात्मा आहे मात्र, त्याच्याकडे लक्ष आणि श्वासावर नाम. एक ही श्वास नामाच्या उच्चाराखेरीज जाऊ देऊ नका. केवळ हृदयाकडे लक्ष. बाकीचं शरीर नसल्यात जमा आणि त्या ठिकाणी परमात्मा भाव, सच्चिदानंदाचा भाव. हृदय भूमीकडे लक्ष, त्या ठिकाणी परमात्म्याचा भाव, श्वास घेताना श्री, सोडताना राम, नैसर्गिक छोटा श्वास, अगदी कढून जा, एक ही श्वास नामाखेरीज वाया घालवू नका, हृदय भूमीच्या ठिकाणी असणारा परमात्म्याशी एकरूपतेचा भाव ऊर्ध्वगामी होऊन चिदाकाशाच्या ठिकाणी पहा, मस्तकाच्या पोकळीत सत अविनाशी चैतन्य रूप शांत सुख प्रेम आनंद रूप परमात्मा तुम्ही आहात। चिदाकाशाच्या ठिकाणी लक्ष, नाम घेताना श्वास घेताना श्री सोडताना राम। श्वास नासाभ्यंतरचारिणो म्हणजे नाकातल्या नाकात मध्यमेतून चाललेला आहे अशा भावनेने घ्या। चिदाकाशात क्षणभर थांबा श्री म्हटल्यानंतर मग सोडताना राम म्हणा। श्वास मात्र नैसर्गिक अतिदीर्घ नाही। हा टप्पा काळजीपूर्वक करा। क्षणार्धक श्वास थांबेल चिदाकाशात तेव्हा परमात्मा भावना, श्वास सोडताना राम, श्वास घेताना श्री, थांबायचं किंचित लगेच सोडायचं राम। मध्यमेतून सुषुम्नेतून छोटासा श्वास। तुमच्यापैकी कोणाकोणाचा थांबण्याचा काळ आपोआप वाढायची शक्यता आहे, तसा आपोआप वाढला तर मात्र वाढू देत। सोडताना मात्र नाम, घेताना नाम, घेताना श्री, थांबायचं सोडताना राम। सहज जर जास्त थांबलं तरी चालेल। श्वास घेतल्यानंतर धरून ठेवा, सोडण्याचा काळ किंचित वाढत गेला तरी चालेल. सोडताना राम, घेताना श्री. मधल्या कुंभकाच्या स्थितीत परमात्मा भावनेशी पूर्ण एकरूपता. थांबून ध्यानासारखं बसावं असं वाटलं तरी देखील बसून राहा. नाम बंद झालं तरी चालेल. अविनाशी चैतन्य रूप शांत प्रेम. सुख आनंद चिराकाशात श्वास आणि मनाचा पूर्ण लय झालेला आहे. परमात्म्याशी अशा प्रकारे एकरूपता साधून आपण आता भानावर येणार आहोत. एक दोन तीन दीर्घ श्वास घ्यायचे आणि सोडायचे. आपल्या चिदाकाशात आणि हृदय भूमीत पूर्णपणाने भरून राहिलेल्या परमात्मा स्वरूपाचं परत एक अर्धा मिनिट स्मरण ठेवायचं. आपले हात एकमेकांवर किंचित घासून आपल्या डोळ्याला गालाला स्पर्श करत हरके हरे हळूहळू डोळे उघडायला हरकत नाही. हरे 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 स्वामी हरे हरे. जी शांती समाधान आनंद प्रेम तृप्ती परमात्म्याची शांती परमात्म्याचं समाधान परमात्म स्वरूपाच्या अनुभवाने आलेली तृप्ती सांभाळून आता आपल्याला रात्री झोपेपर्यंत परमात्म्याच्या स्मरणामध्ये आपणच परमात्मा आहोत अशा भावनेमध्ये राहण्याचा अभ्यास करायचा आहे. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि.